भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा वराची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून
आमच्या संविधान समेत आज दिनांक